Red FM MH935 सुपर इट्स 93.5 रेड एफएम वर एमएच 935 मध्ये अक्षय बरोबर तुम्ही आहात और फिलहाल मेरे साथ रॉबिन हुड आर्मी नासिक के मेंबर राहुल शिंदे सर है जिनसे बहुत सारी बातें मैं कर रहा हूं। सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की कलेक्शन पॉइंट्स आपण केलेले आहात, कलेक्शन पॉइंट्स बद्दल सांगा, कुठे येऊन नासिककर ग्रोसरी डोनेट करू शकतील?
सर आम्ही नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी कलेक्शन सेंटर्स आमचे रॉबिन्स जे आहेत त्यांच्याकडे ठेवलेले आहेत। याच्यामध्ये तुम्हाला जर काही मेनली सांगण्याचा जर आपण विचार केला तर आमचं पंचवटीमध्ये कलेक्शन सेंटर आहे, त्याच्यानंतर पाथर्डी फाट्याला आहे, नाशिक रोडला एक आहे आणि सेंट्रल याच्यासाठी सारडा सर्कलच्या इथे एक आहे। बाकी त्या व्यतिरिक्त पण भरपूर आहेत, पण त्या केसमध्ये जर आम्ही एक नंबर देऊ शकतो, त्या नंबरवरती जर लोकांनी फोन केला तर आम्ही त्यांना त्यांच्या घराच्या जवळ कुठे अजून आमचं कलेक्शन सेंटर आहे ते पण सांगू शकतो।
ग्रेट सर। सर प्लीज नंबर काय आहे, नंबर कुठल्या नंबरवरती नाशिककरांना फोन करता येईल?
सर नंबर आहे 8668936048।
ओके, सो या नंबरवरती जर फोन करून इन्क्वायरी केली तर ज्या व्यक्तीने फोन केला त्याच्या घराचा जवळपास कुठे आपलं सेंटर आहे तिथलं सेंटर तुम्ही त्यांना गाईड कराल आणि तिथे पाठवाल।
डेफिनेटली सर।
ग्रेट सर। यावर्षी ग्रोसरी आपण डोनेट करतोय त्याच्याबद्दल सांगा, सो फार किती कलेक्शन झालं आहे आपलं?
सर आता आम्ही कालपासून परवापासून इव्हेंट चालू केलाय, सो फार आमच्याकडे जवळपास 500 ते 600 किलो मटेरियल जमा झालंय। अजून आता आम्ही असं तुमच्या बरोबर एफएम बरोबर आम्ही त्यांना तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची, अजून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय। आतापर्यंत सोफार आमच्याकडे साधारण 500-600 किलो मटेरियल जमा झालंय मागच्या 2-3 दिवसांमध्ये अंदाजे।
ग्रेट सर। बातें यूं ही चलती रहेगी, स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। अक्षय बरोबर, बजाते रहो।